सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये. आज आपल्यासोबत आहेत रोहित कांबळे, ज्यांनी त्यांच्या घरी बाळ जन्माला आलं याचा आनंद 100 झाडं लावून साजरा केला आणि अशा पद्धतीने अगदी वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन केलं. सो मग नेमकं झाडच का लावायचं, काय आयडिया होती यामागे, तुम्ही असा का प्लॅन केला, रोहित याबद्दल तुम्ही काय सांगाल?
आमच्या घरामध्ये आईला पप्पांना खूप झाडांची आवड आहे, त्यांच्यापासून आम्हाला पण लागली. म्हणजे आपण नवीन जे कॉलनीमध्ये आता घर घेतलं तर तिथं जागा कमी होती झाडं लावण्यासाठी. मग आम्ही ते कुंड्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारे लावले. रातराणी आहे, मोगरा आहे, परत सोनचाफा, सीताफळाची झाडं ही आधी आम्ही पहिल्यापासून लावलो, संगोपन करत गेलो. आणि आमच्या कॉलनीतले लोक सुद्धा म्हणायचे की तुम्ही झाडं छान प्रकारे लावले, खूप छान वाटते. आम्हाला पण जरा सांगा कुठलं खत घालावं, ती झाडांची निगा कशी राखावी, म्हणजे असं होत गेलं. मग याच्या संकल्पनेतून असं ठरवलं की आपण सगळीच कॉलनी हिरवीगार करूया. आणि जसं जसं म्हणजे झाड मोठं होत जाईल तसं तसं त्या म्हणजे आपण जशी बाळाची आता इथून पुढे काळजी घेणार आहे तशी त्या लावलेल्या झाडांची सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. आणि प्रत्येक कुटुंबानं कॉलनीतल्या त्या प्रत्येक झाडाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे आवड ही पहिल्यापासून होती आणि ती फक्त म्हणजे आपल्या पुरते न राहता ज्यांना बाबा झाडांची आवड नाही आहे किंवा ज्याच्या बाळात झाड नाही आहे त्यांना सुद्धा ते झाड दिल्यामुळे किंवा तिथे लावल्यामुळे त्या लोकांना सुद्धा आनंद.
खरंच हा खूपच एक सुंदर निर्णय आहे. जसं जसं बाळ मोठं होत जाईल त्याला आपण जसं पालन पोषण करणार आहोत तसंच झाडाचं तुम्ही पालन पोषण करणार आहात. खूप सुंदर कल्पना आहे ही. अजून बोलूया थोड्याच वेळात, परत येते सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.